काकाकुवा या नोंदीकडे आपण वळू. काकाकुवा हा सिट्टॅसिडी कुलातील मोठ्या आकाराचा पोपट आहे. हा उष्णकटिबंध प्रदेशात आढळणारा पक्षी असून त्याचे शास्त्रीय नाव कॅकॅटोई गॅलेरिटा असे आहे. या पक्षाचे काकाकुवा हे नाव मूळ काकातुआ या मलेशियन नावापासून आले आहे. मलेशिया, इंडोनेशिया, टास्मानिया, ऑस्ट्रेलिया, न्यूगिनी आणि ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेकडील बऱ्याच बेटांवर हा पक्षी आढळतो. ऑस्ट्रेलिया आणि टास्मानिया त्याच्या 11 जाती आहेत. त्यापैकी पिवळसर तुरा असलेले पांढऱ्या रंगाचे काकाकुवा पक्षी मोठ्या संख्येने आढळतात. गुलाबी रंगाचा काकाकुवा पक्षी फार सुंदर दिसतो. सर्व काकाकुवांच्या डोक्यावर मोठा तुरा असून तो उभारता तसेच पसरता येतो. पायावर पकडीसारखी पुढे दोन आणि मागे दोन बोटे असतात. चोच पोपटाच्या चोचीसारखी मोठी, बागदार आणि तीक्ष्ण टोकदार असते. कठीण कवचाची फळे खाण्यासाठी या चोचीचा त्याला उपयोग होतो. जीभ जाड असते. शेपटीची पिसे अखूड असतात. ते थव्यांनी राहत असून एकसारखे गोंगाट करतात. वनस्पतींची मुळे, कांदे, फळे, बिया आणि कीटक हे यांचे मुख्य अन्न होय. काही भागात हे शेतीला उपद्रव करणारे पक्षी म्हणून ओळखले जातात. काकाकुवा पक्षी बुद्धिमान आणि दूरदर्शी असतात. यांचा थवा भक्षटिपीत असताना धोक्याची सूचना देण्याकरता काही पक्षी जवळपासच्या झाडांवर बसून पहारा ठेवतात. अन्नासाठी घनदाट जंगलातून फिरताना चुकामुक होऊ नये म्हणून हे पक्षी आपल्या थव्यातील इतर पक्ष्यांशी सतत संवाद करीत असतात. हा पक्षी दुसऱ्या प्राण्यांच्या आवाजाची नक्कल करतो. प्रयत्न करून शिकवले तर हा माणसाप्रमाणे 2-4 वाक्य सुद्धा बोलू शकतो. काकाकुवा निरनिराळ्या कसरती करू शकतात म्हणून बरेच लोक त्यांना पाळतात. सर्कशीमध्ये काकाकुवा हे एक आकर्षण असते. हा सुमारे 80 वर्षे जगतो असे म्हणतात. ही नोंद वी. ज्ञालाळे यांनी केली आहे.